श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दास बोधासी त्वा बोध वावे अपत्या परी पाजवी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। आपण दासबोध पाहतो आहोत, दशक 5 आणि समास 3 चालू आहे। शिष्य लक्षण, सामान्य शिष्य नाही तर सत्शिष्य समर्थाना विपरीत आहे। सत्शिष्याची लक्षणं काय आहेत ते आपण पाहतो आहोत। समर्थ म्हणतात शिष्य पाहिजे निष्ठावंत, शिष्य पाहिजे शुचिष्मंत, शिष्य पाहिजे नेमस्त सर्व प्रकारे। तो निष्ठावंत पाहिजे, शुचिष्मंत पाहिजे, निर्मळ पाहिजे, ध्यान नाम करणारा पाहिजे, मन व्यापक पाहिजे, ब्रह्मांडाला गवसणी घालणारं असं शुद्ध स्वच्छ व्यापक पाहिजे, ज्या ठिकाणी आपपर असा भेदभाव नाही। त्यामुळे व्यावहारिक पातळीवरची शुचिता इथं नुसती अभिप्रेत नाही आहे तर पारमार्थिक पातळीवरती देह मन बुद्धीची शुचिता अपेक्षित आहे। थोडक्यात आत्मज्ञान झालेला जो असेल तो जे काही येईल ते वाटून टाकणारा, लोभ अजिबात नाही, मी माझं नाही, मला नाही असं अंतर्बाह्य शुचित्व पावलेला असा पाहिजे। आणि नेमस्त सर्व प्रकारे, सर्व बाजूनी जीवनाला नियम पाहिजेत। शारीरिक मानसिक बौद्धिक सर्व पातळ्यावर प्रमाणबद्ध जीवन पाहिजे। खाणं बोलणं चालणं सगळ्या बाबतीत नेमस्तपणा पाहिजे। जपजाप्य करायचं असेल, स्वधर्म कर्म करायचं असेल, अभ्यास असेल, धंदा व्यवसाय असेल, संसार परमार्थ दोन्ही बाबतीमध्ये नेमस्त पाहिजे। आणि असा जर तो नेमस्त राहील, प्रत्येक क्षण क्षण त्याने जर कारणी लावेल तर आत्मदर्शन याच जन्मी होणं शक्य आहे। आणि लोक कल्याणासाठी नाही आणि स्वतःसाठीच जर करत असेल तर मात्र ते नोकरी धंदा अभ्यासा उपयोगी नाही आहे। प्रत्येक कर्म करतो आहे आणि त्या खऱ्या कर्माचा मोहरा आत्मदर्शनाकडे आहे आणि त्या तऱ्हेनं नेमस्त जीवन जगतो आहे हे पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे। शिष्य पाहिजे नेमस्त सर्व प्रकारी, शिष्य पाहिजे साक्षेपी विशेष, नुसतं साक्षेपी म्हणत नाहीत, साक्षेपी विशेष असं म्हणतात। आणि शिष्य पाहिजे परमदक्ष, शिष्य पाहिजे अलक्ष लक्षी ऐसा, फार महत्वाचं असं लक्षण समर्थ सांगतायत। साक्षेपी अत्यंत प्रयत्नशील पाहिजे, आळस जरा देखील उपयोगी नाही, परमार्थाला आळसाचं वावडच आहे। कारण आळस हे तमोगुणाचं लक्षण आहे, खातो झोपतो, झोपून उठला की तो पुन्हा जेवायला बसतो, असं जर असेल तर त्याच्यानं काही होणार नाही आहे। त्यामुळे परमार्थ ज्याला करायचा त्यांनी साक्षेप हा गुण अत्यंत प्रयत्नपूर्वक अंगी बांधला पाहिजे। जे जे काही ज्याचा जो व्यापार असेल तेथे असावे खबरदार असं म्हटलंय, दुश्चित असता कामा नये। आणि साक्षेप म्हणजे ज्या वेळेला ज्या गोष्टी करायच्या असतील त्यावेळेला त्या गोष्टी तशाच झाल्या पाहिजेत ह्याविषयी तो अतिशय दक्ष पाहिजे। त्यांनी असं म्हटलेलं आहे की एका वेळ सूर्य पश्चिमेला उगवेल पण साक्षेपी शिष्याचा दिनक्रम जो आहे त्याच्यामध्ये बदल होणार नाही। आणि प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे हे लक्षात घेऊन ठराविक वेळेला ठराविक कामं करणं पाहिजे हे साक्षेपाचं महत्त्व आहे। कसं तरी काहीतरी करण्यात आपला जन्म निघून जातो तसं चालणार नाही आहे। आणि साक्षेपी विशेष याचा अर्थ सगळ्या अंगाने पाहिजे साक्षेप, देह मन बुद्धी सर्व बाजूनी साक्षेप पाहिजे। देहाच्या अंगाने चापल्य पाहिजे, चपळपणा पाहिजे। आपल्या वाट्याला आलेले कर्म भराभरा करतो आहे, योग्य त्या प्रकाराने करतोय पण सावकाश करून त्यात वेळ मोडतोय असं होता कामा नये। चटकन झालं पाहिजे, तत्परतेने झालं पाहिजे, उत्तम झालं पाहिजे। त्याचबरोबर हवं तेव्हा खाणं हवं तेव्हा पिणं असंही चालणार नाही। जो काही परमार्थ सांगितला जातो आहे तो ग्रहण करण्यासाठी बुद्धी देखील त्याप्रमाणे तीव्र पाहिजे, ती शक्ती त्या बुद्धीत असली पाहिजे। मन देखील त्याचं चांचल्य कमी होऊन ते एका ठिकाणी स्थिर राहायला पाहिजे। मग शिष्य पाहिजे परमदक्ष, सर्व बाबतीमध्ये दक्ष पाहिजे व्यवहार आणि परमार्थामध्ये। आणि शिष्य पाहिजे अलक्ष लक्षी ऐसा, अलक्ष जो परमात्मा आहे त्याला लक्षित करणारा शिष्य पाहिजे। ज्या गोष्टी डोळ्यांनी दिसतात, कानाने ऐकता येतात, जिभेने चाखता येतात, त्या बाबतीत मनुष्य लक्ष देतो, दक्षही असतो. परंतु जो परमात्मा दिसणारा नाही, अदृश्य आहे, जो डोळ्या गोष्टी डोळ्यांनी दिसतात, कानाने ऐकता येतात, जिभेने चाखता येतात, त्या बाबतीत मनुष्य लक्ष देतो, दक्षही असतो. परंतु जो परमात्मा दिसणारा नाही, अदृश्य आहे, जो डोळ्याने पाहता येत नाही, कानाने ऐकता येत नाही, मनाने त्याच्याविषयी काही आपण कल्पना करू शकत नाही, बुद्धीनं तर्काने त्याला जाणता येत नाही, असा देह मन बुद्धीच्या पलीकडे असलेला अलक्ष असा जो परमात्मा आहे, त्याला लक्षित करून घ्यायचं असेल, त्याच्याशी एकरूप व्हायचं असेल, तर ह्या सगळे गुण अंगात मिळवलं पाहिजे. आणि त्या अलक्षाला आपल्याला लक्षित करायचं आहे, ह्याच्याबद्दलची सावधानता, जाणीव, अखंड त्याच्यामध्ये असली पाहिजे. आणि म्हणून हे लक्षण जर अंगी बाणायचं असेल, तर पथ्य जर काही असेल, तर स्थूल विषयातून लक्ष काढलं गेलं पाहिजे. जोपर्यंत त्याचं मन बुद्धी स्थूल विषयात व्यग्र होती आहे, त्याच्यामध्ये रमून बसलेली आहे, त्याच्याबद्दल आसक्ती निर्माण झालेली आहे, तोपर्यंत अलक्ष परमात्मा लक्षित करता येत नाही. कारण अलक्ष परमात्मा हा गुप्त असून विश्व हे आपल्याला प्रगट आहे. तो अदृश्य आहे, विश्व दृश्य आहे. तर दृश्य विश्वातून मन काढल्याखेरीज अदृश्य परमात्मा लक्षित होत नाही. त्यामुळे जशी जशी आपली बहिर्मुख दृष्टी अंतर्मुख होईल, तसं तसंच तो अलक्ष परमात्मा जो आहे तो लक्षित होण्याची शक्यता आहे. म्हणून त्याच्यासाठी काय करायला पाहिजे हे सद्गुरु सांगत असतात, आणि त्यासाठी तीव्र संवेग पाहिजे, तर शक्य आहे. आपल्याला हेच प्राप्तव्य आहे असा ते निश्चित निर्णय घेतला पाहिजे आणि त्याप्रमाणे वाटचाल केली पाहिजे. शिष्य पाहिजे अतिधीर, शिष्य पाहिजे अति उदार, शिष्य पाहिजे अति तत्पर परमार्थविषयी. समर्थांचा अति हा शब्द आवडता आहे. जे टाकायचं असेल त्यावेळेला देखील ते म्हणतात अति काम, अति क्रोध हा टाकला पाहिजे. त्याबरोबर जे गुण मिळवायचे असतात त्याबद्दल देखील ते अति शब्द वापरतात. त्याच्याकडे समर्थांना नेहमी उत्कट पाहिजे असतं. ते नेहमी म्हणतात की उत्कट भव्य जे असेल ते घ्यावं आणि मिळमिळीत अवघेची टाकावे असं म्हटलंय. त्यामुळे गुणांच्या बाबतीत सुद्धा थोडंसं हे येत आहे, थोडंसं ते येत आहे, थोडंसं ते येत आहे, असे गुण उपयोगी नाही आहेत. कोणता तरी एखादा गुण जर उत्कटत्वाने आला तर त्याच्या बाजूला आजूबाजूचे गुण देखील आपोआप येतात. त्यामुळे ते इथं म्हणतात शिष्य पाहिजे अतिधीर. शिष्य ज्या मार्गावरून जाणार आहे त्या मार्गावरून जात असताना शेवटच्या मुक्कामापर्यंत पोहोचेपर्यंत धैर्य अत्यंत आवश्यक आहे. कारण तो ह्या मार्गाला लागला की तिथूनच त्याला विरोध व्हायला सुरुवात होते. कारण सर्व मंडळी जी असतात ती संसारात गुंतलेली असतात आणि हा उलट बाजूनी त्या प्रवाहातून वाहायला बघत असतो. तर अशा वेळेला उलट्या दिशेनं पोहायचं म्हटल्यानंतर जसं प्रवाहाच्या विरुद्ध पोहायचं असेल तर किती शक्ती लावावी लागते, त्याच्यासाठी जिद्द धैर्य आवश्यक असते. तसं सामान्य माणसं ज्या दिशेनं जात असतात ते गतानुगतिक लोक असतात, त्याच्या उलट दिशेनं परमार्थ जर करायचा असेल आपल्याला तर त्याच्यासाठी धैर्य पाहिजे. आजूबाजूच्या लोकांनी विरोध दर्शवला तरी देखील आपण पक्क आपल्या ठिकाणी पाहिजे आणि अशी साधना दीर्घकाळ चालू ठेवली पाहिजे. आपल्याला काही पाहण्याचे विषय आवडणारे असतात, खाण्याचे विषय आवडणारे असतात, परंतु आपल्या साधनेच्या जर ते आड येणारे असतील, आपल्याला आपल्या विषयापासून आपल्या ध्येयापासून ते जर का चलित करणारे असतील असं जर असेल तर ते विषय दूर ठेवायला देखील धैर्य लागतं. आणि त्याच्यासाठी युक्ती पाहिजे थोडीशी, की त्या युक्तीनं तो आवडता विषय असला तरी पहिल्यांदा काही काळ तो मुद्दाम बाजूला ठेवायला लागतो आणि पुढे हळूहळू त्याची आवडही कमी होते, पुढे तर त्याची आठवणी येईन अशी होती. पण प्रथम मात्र धैर्याने आपण तोंड दिलं पाहिजे आणि अशी त्याची धैर्याची परीक्षा सद्गुरू आणि परमेश्वर घेत असतात मधून मधून. कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे असं म्हटलेलं आहे त्यांनी. त्यामुळे अशा शिष्याला आत आपल्या विकारांशी झगडा द्यायचा असतो आणि बाहेर परिस्थितीशी झगडा द्यायचा असतो, त्यामुळे अंतर्बाह्य त्याला झगडावं लागत असतं. शिष्य पाहिजे अति उदार, अन्न वस्त्र द्रव्य विद्या या सगळ्याचं दान करायचं आहे. आपण काही ना काही आयुष्यामध्ये दान करायचंच असतं. उपनिषदाने सांगितलेलं आहे की जे काही आपलं मिळकत असेल त्याप्रमाणे कुणी एक अष्टमांश कुणी एक दशमांश जे आपल्याला शक्य आहे ते दान परोपकार अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यालाच वैराग्य हे आवश्यक आहे. जोपर्यंत त्या प्रत्येक वस्तूला तो पकडून बसलेला आहे लोभीपणाने त्याला धरून आले बसलेला आहे, आणखीन हवं असं म्हणतो आहे, तोपर्यंत त्याच्याच्यानं दान होणार नाही आहे. त्यामुळे दान जर करायचं असेल तर वैराग्य आवश्यक आहे. म्हणून वैराग्य आणि हे उदारता एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. देवापेक्षा संत हे जास्त उदार असतात. देव उदार असतात परंतु ते ऐहिक देत असतात आपल्याला, परंतु संतांचं औदार्य फार मोठं आहे. ते आपल्याला ह्या सगळ्या विश्वातूनच बाजूला काढतात आणि असं काही आत्मधन देतात की जे मिळालं असता आणखी काही मिळवायचं राहत नाही, असं महान असा काही एक विषय आपल्याला देतात की ज्यामुळे आपल्याला इकडचा सगळा विषय विसर पडावा. म्हणून असे ते समर्थ संत ते उदार कृपेचे सागर असं म्हटलेलं आहे. तर असे हे उदार असतात. शिष्याने देखील तसंच उदार व्हावं अशी सद्गुरूंची अपेक्षा असते. कारण अवधार येते तोपर्यंत उदारता येत नाही. तो प्रत्येक गोष्ट साठवत जातो, हे लागेल ते लागेल ते लागेल. त्यात आणि गृहस्थाश्रमी असेल मग तर बघायलाच नको आहे. रजोगुण असेल मग तर आणखीनच आहे. तमोगुण जोडीनं असेल तर माझं तर हवंच पण दुसऱ्याचंही मला हवं, अशा तऱ्हेचा त्याचा लोभ असतो. परंतु जर का तो साधनेला लागला आणि देहबुद्धी जर हळूहळू गालवायची असेल तर संत पुन्हा पुन्हा सांगतात जे आहे ते देऊन टाक. देऊन टाकण्याची बुद्धी झाली पाहिजे. संन्याशाची व्याख्या असं केली जाते त्याच्यामध्ये की जो त्याच्याजवळ काहीही असता कामा नाही, जरा जरी काही असेल तरी त्यांनी त्याचा संचय केला म्हणून त्याला संन्याशी म्हणता येत नाही, अशा गोष्टी अनेक प्रसृत आहेत. तर त्यामुळे स्वार्थ देहबुद्धी आणि मी माझेच्या पोटी हा लोभ असतो. तो घालवायचा असेल तर आहे तितुके देवाचे ऐसे वर्तने निश्चयाचे. देव आपल्याला देत असतो ते आपण दुसऱ्याला देण्यासाठी आहे आणि त्या देण्यातला आनंद घ्यायचा आहे. याबद्दल पुराणात देखील पुष्कळ गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर त्याकडे लक्ष ठेवून साधकाने ही महत्त्वाची गोष्ट केली पाहिजे, त्यांनी अति उदार झालं पाहिजे. एका ठिकाणी समर्थाने म्हटलेलं आहे की अरे तू सगळं मला दे ते मला पाहिजे म्हणून नव्हे तर तुझ्याकडून टाकवावं म्हणून मी सांगतोय. तर सद्गुरूंची अशी इच्छा असते की शिष्याने सर्वच्या सर्व ज्या गोष्टी कोणत्याही क्षणाला झटकन टाकून देता आलं पाहिजे. किंवा ते माझं आहे असं म्हणूच नाही, म्हणे भगवंताचं आहे ते मी विश्वस्त या नात्याने ते सांभाळतो आहे आणि योग्य त्या व्यक्तीला योग्य त्या प्रकारे त्याचा विनियोग करतो आहे, अशा तऱ्हेची त्याची भूमिका पाहिजे. म्हणून ते म्हणतात अति उदार पाहिजे आणि तो पाहिजे अति तत्पर परमार्थ विषयी. सामान्यतः मनुष्य तत्पर असतो व्यवहाराविषयी. साधी गोष्ट आहे, कुठं काही एखादी वस्तू स्वस्त मिळते असं जरी कळलं ना तरी लगेच माणसं तिथं धावतात, तत्पर. खाण्यापिण्याविषयी तत्पर, नाटक सिनेमा असेल टीव्ही असेल तत्पर. परंतु परमार्थविषयी तत्पर राहणं ही गोष्ट अतिशय अवघड आहे. करू की परमार्थ, आत्ताच काय खोळांबलाय, हे काय वय आहे का परमार्थ करायचं, 60-70 झाली म्हणजे मग घेऊ नाम नाम असं म्हणणारे असतात. त्यांना परमार्थ हे काय कळलेलंच नसतं. आणि समर्थांचं म्हणणं असतं, सगळ्या संतांचं म्हणणं असतं की लहान वयातच परमार्थ करायला पाहिजे, तत्परतेनं करायला पाहिजे, नेमक्या मार्गाने करायला पाहिजे, तर ह्याच जन्मात तो पूर्ण होऊन जाईल आणि नरजयाचं सार्थक होईल. म्हणून ही जी तत्परता सांगितलेली आहे परमार्थविषयी, तर त्या ठिकाणी आपण नोकरीत असलो तत्पर असतो, साहेबाची मर्जी सांभाळायची असते, त्यामुळे तो जे म्हणेल ते पटलं नाही तरी करतो. निवडणुका असल्या मतं मिळवण्यासाठी कुठं कुठं जातील काय काय करतील ते म्हणतील ते कबूल, सगळ्या गोष्टी असतात त्यावेळेला कबूल. पण परमार्थामध्ये जो मुमुक्षु आहे साधक आहे तोच तत्पर होऊ शकतो. त्याची ध्यानाची वेळ नामाची वेळ ही जी आहे त्यावेळेला तत्परतेनं ते व्हायलाच पाहिजे आहे. सद्गुरूंची सेवा करायची तत्परतेनं व्हायला पाहिजे आणि सर्वांच्याच ठिकाणी भगवंत आहे असं मानून विश्व हे मद्रूप मानून पांडवा करी माझी सेवा सर्व भावे असं म्हटलंय. तसं इतरांची प्रत्येकाची सेवा करताना भगवंताची सेवा करतोय म्हणून त्या बाबतीत देखील त्यांची सेवा शुश्रूषा करणं, दान करणं, परोपकार करणं या सगळ्या बाबतीमध्ये तत्परता आहे पाहिजे. म्हणून अति तत्परता ही जी आहे हे साधनेचेच एक अंग व्हायला पाहिजे. म्हणून प्रत्येक कर्म जर साधना म्हणून करायचे असेल अत्यंत तत्परतेनं ते व्हायला पाहिजे. शिष्य पाहिजे परोपकारी, शिष्य पाहिजे निर्मत्सरी, शिष्य पाहिजे अर्थांतरी प्रवेश करता, शिष्य पाहिजे परोपकारी. याची व्याख्या करताना पुण्य ते पर उपकार, पापतेची पर पीडा अशी संतांनी व्याख्या केली आहे. परोपकार करणं म्हणजे पुण्य आहे. आपल्याला वाटतं असं कसं काय म्हटलेलं आहे, परोपकार करण्याने देहबुद्धी जाते आणि देहबुद्धी घालवणं हेच तर आपल्या सगळ्या साधनेचं फलित आहे. आणि त्यामुळे पापपुण्याची व्याख्या करताना ही अशीच केलेली आहे. आणि परोपकाराने आपला जो स्वार्थ आहे तो व्यापक होतो. आपण अत्यंत संकुचित असतो, आपल्या देहापुरता, आपल्या कुटुंबापुरता, आपल्या चार मंडळींपुरता फक्त विचार करत असतो. जे आहे ते कमीच आहे म्हणून आणखी मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. पण परमार्थात मात्र असं असतं की आपलं आणि दुसऱ्याचं कल्याण ज्या योगे होईल ते करणं म्हणजे परमार्थ असतो. जे कर्म केल्यानं आपली परमेश्वराकडची वाटचाल सहज होणार आहे ते आपल्याला पाहिजे असतं. म्हणजे परमार्थात फायदा बघायचा नसतो, हित बघायचं असतं. आपलंही हित होईल आणि इतरांचंही हित होईल अशी जी कर्म असतात त्याला पारमार्थिक कर्म असं म्हटलेलं आहे. शीर्ष पाहिजे निर्मत्सरी, अत्यंत अवघड गोष्ट आहे. साधनेची कितीही उंच पायरी गेली तरी शेवटच्या शेवटच्या पायरीवर जे तीन अवगुण साधकाला अतिशय त्रास देतात ते आहेत मत्सर, दंभ आणि अहंकार. परमार्थामध्ये आपल्यापेक्षा दुसरा कुणीतरी पुढे जातोय असं वाटायला गेलं की विशेष मत्सर वाटतो. तसा मत्सर सर्वांच्यातच असतो, तो कलावंत असो, सामान्य एखादा नोकरी धंद्यातला असतो, आपल्यापेक्षा दुसरा कोणी त्या व्यवसायातला असेल तर तो पुढे जातोय असं म्हटलं की याला मत्सर वाटतो. परंतु परमार्थातला मत्सर एक विलक्षणच आहे, त्यामुळे त्याची प्रगती खुंटते. म्हणजे परमार्थात प्रगती होत नाही. जी शांती समाधान मिळावी म्हणून तो साधना करत असतो ती शांती समाधान आनंद मिळत नाही, कारण ज्याचा मत्सर करत असतो ती व्यक्तीच सारखी समोर पुढे येत असते. आणि त्या मत्सरापासून काही मिळतं म्हणावं तर काहीच मिळत नसतं खरं. म्हणजे बाकीचं जे एखादी कामना असली काहीतरी मिळतं तरी आपल्याला मत्सरामध्ये काहीही न मिळता नुसताच तो आत जळत राहतो. असा हा अत्यंत अवघड असा रिपू आहे की जो टाळायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी काय होतं, आणखीन एक गोष्ट काय होते मत्सराने, तो सद्गुरूंच्या पासून दूर जातो. सद्गुरूंना सहज लक्षात येतं प्रत्येक व्यक्ती समोर आल्यानंतर की या मत्सरी आहे का निर्मत्सरी आहे. ते तो मत्सर काढून टाकण्यासाठी नाना प्रकारचे प्रयत्न करत असतात, परंतु काहींच्या रक्तात मुळातच असतो, काही वेळा जास्तच मत्सर असतो. पण तो प्रयत्न केला तर जाऊ शकतो. म्हणून त्याला उपाय असे सांगितले दोन तीन की मनाने मनाला समजवायला पाहिजे. ज्याचा आपण मत्सर करत असतो त्याला मनोमन लोटांगणी घालावं, त्याला रोज नमस्कार करावा, आणि तो मत्सर घालवण्यासाठी सद्गुरूंच्या जवळ, भगवंतांच्या जवळ प्रार्थना करावी, रडावं, आपली साधना वाढवावी. मनात मत्सर आला की ध्यान नामाचा आश्रय करावा. अशा अनेक गोष्टींच्या मदतीनं आपल्याला हा मत्सर घालवणं शक्य होतं. शिष्य पाहिजे अर्थांतरी प्रवेश करता. अर्थांतरी प्रवेश करता याचा अर्थ जे ग्रंथ आपण अभ्यास करत असतो ते ग्रंथ सामान्यत साध्या वाचनाने कळत नाहीत. किती जरी पंडित असला तरी तो शब्दकोशातले अर्थ घेऊन गीता ज्ञानेश्वरी दासबोधासारखे ग्रंथ जर समजून घ्यायला बसला तर तसे ते अर्थ कळत नाहीत. ते अर्थ जर कळायचे असेल तर सद्गुरु कृपा पाहिजे. जो ग्रंथ आपण वाचणार आहोत त्या ग्रंथकर्त्याची कृपा व्हायला पाहिजे. म्हणून तो ग्रंथ वाचताना देखील त्याची प्रार्थनाच करावी. म्हणून इथं जसं दासबोधाला म्हटलेलं आहे, मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधाशी त्वा बोधवावे. दासबोधाचा अर्थ मला कळणार नाही, पण समर्थांची जर त्यांना म्हटलेलं आहे, तुमची जर कृपा झाली तर काही थोडा बहुत मला अर्थ कळेल. त्यामुळे सद्गुरूंची कृपा व्हायला पाहिजे, त्या दिशेनं साधना व्हायला पाहिजे. जशी जशी साधना होऊन मन आपलं शुद्ध व्हायला लागेल तसा तसा हा ग्रंथ आपल्याला अर्थ त्याचा जो आहे तो प्रगट व्हायला, आतूनच तो जणू काही बोलत राहतो, त्याचे अर्थ कळत राहतात. आणि त्यामुळे चित्तशुद्धी ही अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे चित्तशुद्धीनं ग्रंथ कळायला लागणं आणि ग्रंथ कळायला लागण्यानं चित्तशुद्धी असे एकावर एक अवलंबून आहेत. हे जसं जसं होईल तसं तसं बुद्धीही आपल्याला जास्ती तयार होते, मनही ते समजून घ्यायला सबल बनतं. म्हणून त्या तऱ्हेनं प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे सद्गुरूंचं वचन, ग्रंथ वचन, त्याच्यामधला वाच्यार्थ आणि लक्षार्थ तो कळून घ्यायचा आहे आणि आपल्या स्वानुभवाशी तो ताडून पाहायचा आहे. फोडून शब्दांचे अर्थ न अंतर वस्तू दाखवी निजसार असंही म्हटलेलं आहे. किंवा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्या शब्दाची बाह्य टरफल काढून टाकून आतला ब्रह्मरस सेवन करण्याचं सामर्थ्य आपल्याला आलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी मग विवेक, वैराग्य, उपासना हे सगळे शब्द आहेत. आपण म्हणतो भराभरा वापरतो शब्द, पण विवेक म्हणजे नेमकं काय, वैराग्य म्हणजे नेमकं काय, ध्यान, नाम, सत्संग, सत्कर्म या प्रत्येक शब्दाचा अर्थ जर कळायचा असेल तर पहिल्यांदा अर्थ करणं आणि साधनेनं त्यातला खोल अर्थ करणं हे हळूहळू त्या शिष्यालाच लक्षात यायला लागतं की काही वर्षापूर्वी मी ह्याचा जो अर्थ लावला होता तो आणखीन खोलात जाऊन कळतो. त्यामुळे त्याच्यामध्ये अर्थांतरी प्रवेश करतात, त्या अर्थामध्ये डूब देऊन बसला पाहिजे, चिंतन मनन करायला लागला पाहिजे. असं जर झालं तर त्याला आपला अर्थ कळतो. म्हणजे जसं भगवद्गीतेचा अर्थ करताना शेवटच्या 18व्या अध्यायात ज्ञानेश्वरांनी म्हटलंय की भगवद्गीता वाचणारी मंडळी पुष्कळ आहेत, पाठांतर करणारी पुष्कळ आहेत, पण काही बाहेरूनच प्रदक्षिणा घालतात, काही मंडळी आत उरी होऊन जरा बसतात, पण तो एखादा क्वचित असतो की तो एकदम आत जाऊन तडक त्या आत्मराजालाच उराउरी भेटतो. असा उराउरी भेटणारा जर कोणी असेल तर त्याला गीता थोडीफार का विना कळतील. संपूर्ण गीता कळली असं सांगणारा अजूनपर्यंत कोणी आलेला नाही. परंतु ग्रंथाचा आपल्या पुरता अर्थ जरी कळला तरी आपलं जीवन उज्ज्वल करायला, कृतार्थ करायला तो पुरेसा आहे. जसं सागरातमध्ये स्नान करायचं असेल तर सागराच्या मध्ये जायला पाहिजे असं नाही, सागराच्या किनारी बसून देखील आपल्याला त्या लाटा अंगावर घेता येतात, समुद्र स्नान होऊ शकतं. तसे हे ग्रंथ आहेत, हे महान ग्रंथ आहेत, ह्याच्यातला थोडासा अर्थ जरी आपल्या पुरता कळला तरी आपलं जीवन सफल होऊ शकतं. म्हणून त्यासाठी त्या शिष्याने त्या अंधार अर्थांमध्ये, त्या ग्रंथाच्या प्रत्येक शब्दामध्ये प्रवेश करून तो समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शिष्य पाहिजे परम सावध, शिष्य पाहिजे अगाध उत्तम गुणाचा, शिष्य पाहिजे परम शुद्ध. नुसता शुद्ध म्हटला नाही, नुसता शुद्ध म्हटला तर तो स्वतः पुरता शुद्ध असतो. तो आपल्या साधनेने, विचाराने, श्रवण मननाने आपली देह मन बुद्धी शुद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. पण परम शुद्ध जर असेल तर तो स्वतः तर शुद्ध असतोच, पण दुसऱ्यालाही शुद्ध करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आलेलं असतं. तर जसं ज्ञानेश्वर महाराजांनी जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये म्हटलंय, त्या शुद्धीची कल्पना काय आहे ते आपण नंतर पाहूया. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावासिमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेथा मा हृदकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.